हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे यश्च मे सीसं च मे त्र्यपुश्च मे श्यामं च मे लोहं च मे ग्निश्च आपश्च मे विरुधश्च मोषधयश्च मे कृष्टपच्यं च मे कृष्टपच्यं च मे ग्राम्याश्च मे पशव आरण्याश्च यज्ञेन कल्पन्ताम् वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मेऽर्थश्च म एमश्रम इतिश्च मे गतिश्च मे अग्निश्चम इन्द्रश्च मे सोमश्चम इन्द्रश्च मे सविता चम इन्द्रश्च मे सरस्वती चम इन्द्रश्च मे पूषा चम इन्द्रश्च मे बृहस्पतिश्चम इन्द्रश्च मे मित्रश्चम इन्द्रश्च मे वरुणश्चम इन्द्रश्च मे त्वष्टा चम इन्द्रश्च मे धाता चम इन्द्रश्च मे विष्णुश्चम इन्द्रश्च मेऽश्विनौ चम इन्द्रश्च मे मरुतश्चम इन्द्रश्च मे विश्वे च मे देवा इन्द्रश्च मे पृथिवी चम इन्द्रश्च मेऽन्तरिक्षं चम इन्द्रश्च मे द्यौश्चम इन्द्रश्च मे दिशश्चम इन्द्रश्च मे मूर्धा चम इन्द्रश्च मे प्रजापतिश्चम इन्द्रश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त वृंदताई साखरदांडे आपल्याला सांगणार आहेत.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आम्ही एकदा मुंबईहून पुण्याला येण्यासाठी घरातून निघालो. पहाटेचे 4:45 वाजले होते. घराचा दरवाजा ओढून घेताना कुठून तरी कुत्र्याचे भेसूर रडणे ऐकू आले आणि माझ्या भित्रा स्वभावामुळे मला असे वाटले की आता पुन्हा मी या घरात येणार आहे की नाही कोण जाणे. कुत्र्याचे रडणे मला खूप अशुभ वाटले. पुण्याला आल्यावर जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेले तेव्हा मी माझ्या मनात आलेल्या अशुभ विचारांबद्दल स्वामींना सांगितलं. त्यावर ते म्हणाले, कुत्र्याचं रडणं असो वा भुंकणं असो, शब्द हा ओंकारातूनच आलेला आहे. ओंकार हा पवित्र आहे. तिथे शुभ अशुभ असं काही नाही. पुन्हा असे अशुभ विचार मनात येऊ देऊ नको. आणि नंतर मग सौ सरलातेना त्यांनी हाक मारली आणि म्हणाले, सरलाताई यांना काहीतरी खायला द्या, कधी पहाटे मुंबईहून निघालेले आहेत. मी तेव्हा नुकतेच अंबुराव महाराजांचे चरित्र वाचले होते. त्यात अंबुराव महाराज त्यांच्या सद्गुरूंबरोबर दुसऱ्या गावाला 3 तास चालत गेले होते. जाताना त्यांनी त्यांचा नामाचा नेम केला होता. त्या गावाला पोचल्यावर जेवणाची वेळ झाली होती. अंबुराव महाराज जेवायला बसणार इतक्यात त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना हाक मारून बोलावले आणि सांगितले, अंबुराया तू आधी 3 तास नेम कर आणि मगच जेव. ही गोष्ट स्वामींना सांगून मी त्यांना म्हटलं, सद्गुरु परीक्षा घेतात, कडक वागतात. तुम्ही मात्र आमच्याशी असे कधीच वागत नाही, आम्हाला नेहमी सांभाळून घेता. तेव्हा स्वामी म्हणाले, तो काळ वेगळा होता, तेव्हा पुष्कळ शांतता होती. आता सारखे धकाधकीचे जीवन तेव्हा नव्हते. मुंबईतला माणूस तर हाडं टाकायलाच घरी येतो आणि तुम्हाला माझ्यासाठी किती फेऱ्या माराव्या लागतात. तेव्हा आम्ही त्यांना म्हणालो, स्वामी तुमच्या पायावर एकदा डोकं ठेवणं म्हणजे अनेक जन्मांच्या फेऱ्यातून सुटका, नाहीतर आम्हाला कोण सोडवणार या जन्मगणाच्या फेऱ्यातून. तेव्हा स्वामी म्हणाले, खरं आहे, आम्ही 60 डोंगर ओलांडून पावसला स्वरूपानंदांना केवळ बघायला जात होतो. त्यांच्या दर्शनाच्या वेळी त्यांची भेट फक्त 10-15 मिनिटेच व्हायची. ते फार बोलत देखील नसत पण त्यांच्या सहवासाची ओढ मात्र सतत असायची. स्वामी प्रवचनातून जे सांगत ते जीवन कठीण असले तरी ते एक अंतिम सत्य आहे हे कळत असे आणि ते आपल्या आचरणात आले पाहिजे असे वाटत असे. स्वामी नेहमी आहार विहाराबद्दल सांगत असत, अभक्ष भक्षण करू नये असे सांगत असत. आम्ही सारस्वत असल्यामुळे नॉनव्हेज खात होतो. लहानपणापासून तसा आहार असल्यामुळे तो सुटणं कठीण मला नेहमी वाटायचे. अवगुणांचा त्याग तर सर्वांनाच करायचा आहे, पण आम्हाला हे नॉनव्हेज पण सोडायचे आहे म्हणजे अजूनच एक धैर्य पाहिजे. पण आमची थोडीशी इच्छा आणि सद्गुरूंच्या संकल्पशक्तीचे पाठबळ याने नॉनव्हेज सोडणे शक्य झाले. ही केवळ त्यांचीच कृपा. आम्ही ते सोडल्याचे कळल्यावर स्वामींना आनंद झाला आणि त्यांनी या छोट्याशा गोष्टीच्या केलेल्या कौतुकामुळे आम्हाला साधना करायला अजूनच प्रोत्साहन मिळाले. पुण्याच्या केंद्रातले सर्व कार्यक्रम सद्भक्त जोशी काका आणि फाटक काका कॅसेटवर टेप करत असत. आम्ही त्यांना विचारले, आमच्यासाठी तुम्ही टेप करून द्याल का? ते अगदी आनंदाने आमच्यासाठी सुद्धा टेपिंग करू लागले. त्यामुळे इकडच्या केंद्रातली स्वामींची प्रवचने आणि साधकांची निरूपणे याचे आम्हाला श्रवण होऊ लागले. मी हे एक दिवस स्वामींना सांगितले, त्यांना पण खूप आनंद झाला. त्यानंतर काही दिवसांनी युवा केंद्राचा कार्यक्रम झाला होता. स्वामी मकरंदनाथांनी त्याचे सूत्रसंचालन केले होते. स्वामींना तो कार्यक्रम खूप आवडला होता. तेव्हा ते म्हणाले, माझे काम झाले, आता या पुढचे काम हे सारे करतील. त्यानंतर स्वामी मला म्हणाले, काल जो कार्यक्रम झाला ना त्याचा शब्दन शब्द लिहून काढ आणि पुढल्या खेपेला पुण्याला आलीस की ते लिहिलेलं घेऊन ये. नंतर मी जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलेलं ते लिहून ती वही मी त्यांना दिली. त्यांनी ती थोडीशी उघडून बघितली आणि गादीच्या खाली ठेवून दिली. पुन्हा त्याविषयी काही बोलले नाहीत. पुढे स्वामी जेव्हा ब्रह्मसूत्र सांगणार आहेत असे समजले तेव्हा असे वाटले की ब्रह्मसूत्राचे प्रवचन काही मला कळणार नाही. तेव्हा ते जर लिहायला घेतले तर ते थोडे तरी कळेल. स्वामीने याच्या आधी शब्दन शब्द लिहायला सांगितल्याने स्वामींच्या विचारात रमून राहण्यात जो आनंद आहे त्याची गोडी मला लागली होती. त्यामुळे दिवसातले 2-3 तास ब्रह्मसूत्र आणि पुढे योगसूत्र असे लिहिण्यात जाऊ लागले. वेळ सार्थकी लागला. आज माझ्या लक्षात येत आहे की किती नकळतपणे स्वामींनी माझ्याकडून ही चिंतन लेखनाची साधना करवून घेतली. माझ्या बहिणीच्या अनुग्रहाच्या वेळचा एक प्रसंग आहे. स्वामींनी 9 वाजता माया अपार्टमेंट्स मध्ये अनुग्रहासाठी बोलवले होते. वेळेच्या आधी 5 मिनिटे आम्ही स्वामींच्या घराच्या बाहेर जिन्यात थांबलो होतो. तिथे दाराबाहेर काही चपला होत्या. बहुधा काही साधक मंडळी आत होती. बरोबर 9:02 असताना स्वामींनी दरवाजा उघडला. ते रेशमी सोवळे नेसून अनुग्रह देण्याच्या तयारीत होते. इतकात त्यांचे लक्ष दारातील चपलांकडे गेले. ते पटकन पुढे आले आणि त्या चपला त्यांनी जिन्यात एका बाजूला नीट ठेवल्या जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये. आणि दुसऱ्याच क्षणी आम्हाला हसत मुखाने आत बोलवलं. आम्ही दोघी मात्र खूप ओशाळून गेलो. आपण किती दुश्चित्त असतो याची जाणीव झाली. स्वामी नेहमी सांगत असत, घरात कागदाचा कप्पा पडलेला आहे आणि तो न उचलता पुढे जाणं हा परमेश्वराच्या घरातला अपराध आहे. नंतर स्वामींनी माझ्या बहिणीला अनुग्रह दिला. त्यावेळी तिला उन्मनावस्था प्राप्त झाली. ते पाहून स्वामींना खूप आनंद झाला. मी तिच्या मागे बसले होते. मला पुढे बोलावून ते म्हणाले, बघ बघ कसा भाग्यवान जीव आहे. ज्योतीला ज्योत लावावी आणि दिवा लागावा तसंच झालं. स्वामींच्या या बोलण्याच्या आवाजाने ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा स्वामी तिला म्हणाले, मीठ आधी डोळे मीठ. या जगात बघण्यासारखे काही नाही. जे बघण्यासारखे आहे ते आत आहे. लहानपणापासून मला अनेक गोष्टींची भीती वाटत असे. त्यातलीच एक भीती म्हणजे शरीराला काही रोग होईल याची. थोडेसे आजारपण आले तरी मी मोठ्या रोगांची कल्पना करून घाबरून जात असे. म्हणजे खरं तर ती मरणाचीच भीती होती. एकदा मी स्वामींना म्हटलं, माझा देहभाव इतका जबरदस्त आहे की अशा प्रकारे मला मरणाची भीती वाटत राहते. त्यावर ते म्हणाले, शंकराचार्यांचे एक स्तोत्र आहे, मनो बुद्धि अहंकार चित्ता निनाहम. असं ते सांगत असताना मी मध्येच शहाणपणा करून म्हटलं, मला ते पाठ आहे. त्यावर ते म्हणाले, नुसतं पाठ असून काय उपयोग. रोज म्हण, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. देह मन बुद्धी मी नाही, तोच मी तोच मी, असं लाख वेळा भोकल्याशिवाय काहीही होणार नाही हे लक्षात ठेव. मला माझ्या मावशीने लहानाचे मोठे केले. ती आणि तिच्या यजमानाने स्वतःच्या मुलांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम केले. ती दोघे जण अत्यंत सात्विक आणि परमार्थाची आवड त्यांना होती. पूज्य श्रीधर स्वामी महाराजांवर त्यांची श्रद्धा होती, पण अजून सद्गुरूंचा अनुग्रह त्यांना झाला नव्हता. माझ्या मनात नेहमी यायचे, मी यांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही, पण जर का स्वामींनी यांना अनुग्रह दिला तर मी यांच्या ऋणातून मुक्त होईन. पण ते दोघे बेळगावला राहत होते, त्यांचे वय देखील जास्त होते, 70-75 जवळपास होते. एकदा मी त्या दोघांना विचारले, तुम्ही स्वामींचा अनुग्रह घ्याल का? त्यावर ते म्हणाले, आमची खूप इच्छा आहे, पण स्वामी आम्हाला अनुग्रह देतील का? मी स्वामींना त्यांच्या अनुग्रहाबद्दल विचारले. स्वामी म्हणाले, ते दोघे जर इथे पुण्याला आले तर अनुग्रह देता येईल. त्याप्रमाणे आम्ही तिघं पुण्यात आलो. अनुग्रहाचा दिवस ठरला होता. केंद्रात नमस्कार करताना स्वामीने मला सांगितले, उद्या त्यांचा अनुग्रह आहे, पण उद्या अमावस्या आहे. खरं तर अमावस्येला अनुग्रह द्यायला माझी काही हरकत नाही, पण त्यांना असे नको वाटायला की आपल्याला अमावस्येला अनुग्रह झाला, त्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी अनुग्रह द्यायचा असे ठरले. अनुग्रहाच्या वेळी स्वामींनी त्या दोघांना समोर बसायला सांगितले. त्यांच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि स्वामींच्या तोंडून पहिलं वाक्य बाहेर पडलं, वृंदा आज तुमच्या ऋणातून मुक्त झाली. ते स्वामींचे वाक्य ऐकून त्यांना पण खूप आनंद झाला. ते आनंदाने म्हणाले, हो व्याजासहित, मज अंतरीचा जाणून या भाव, पूर्ण करी देव मनोरथ, हेच खरं. एकदा केंद्रात मी मनोगत वाचलं होतं. चार जणांनी त्याचं कौतुक केलं, स्वामींनीही कौतुक केलं. अशा प्रकारच्या कौतुकाला किंवा स्तुतीला सावध नसल्यामुळे मनोमन मी खूपच हुरळून गेले होते. त्या रात्री मला बराच वेळ झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा स्वामींच्या दर्शनाला गेले तेव्हा त्यांनी गेल्या गेल्या मला पहिला प्रश्न विचारला, रात्री झोपायच्या आधी ध्यानाला बसली होतीस का? मी त्यांना म्हटलं, सकाळी ध्यानाला बसले होते. त्यावर ते पुन्हा म्हणाले, पण रात्री बसली होतीस का? माझ्या नंतर लक्षात आले की मी स्तुतीमुळे खूप अशांत झाले होते. स्वामींचे माझ्यावर बारीक लक्ष आहे आणि ते मला सांभाळत आहेत हे जाणवल्यामुळे मला खरोखरच धीर आला. स्वामी सहसा कुणाचे दोष दुर्गुण सांगत नसत. कुणाचे काही चुकले असेल तर ते प्रवचनातून परखड शब्दात बोलत असत. एकदा मी त्यांना म्हटले, तुम्ही नेहमी आमची स्तुती करता, आम्हाला चांगलं म्हणता, अशाने आमचे दोष आम्हाला कसे कळणार? स्तुतीने आमचा अहंकार वाढणार नाही ना? त्यापेक्षा तुम्ही आमचं कुठे चुकतं ते सांगा. तेव्हा स्वामी म्हणाले, तुम्ही इथे केंद्रात येता, माझ्यावर प्रेम करता, तुम्ही चांगलेच आहात. माझ्याकडे येणाऱ्या तुम्हा मुला मुलींना कधी अहंकार येणार नाही. सारखे दोष दाखवून व्यक्ती सुधारत नाही. प्रत्येकात सत्वगुण असतो, त्या सत्वगुणाला आवाहन करून त्याला वर काढलं पाहिजे, म्हणजे रजतम आपोआपच कमी होतात. आणि सारे संत हेच करत असतात. हरिओम तत्सत.
बरेच दिवस हे प्रश्न विचार करताना मनात येत असल्याने विचारत आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे. यामध्ये कळत न कळत व अज्ञानाने आपल्या गुरु परंपरेचा व अस्मितेचा अपमान होत असल्यास क्षमा याचना करीत आहे. आपण ज्यावेळेस अनुग्रह घेतो त्यावेळी आपले सद्गुरु आपल्या गुरु परंपरेत पुरुषांना ओम तत्वम सोहम सहा व भगिनींना श्रीम तत्वम सोहम सहा हा गुरु मंत्र सांगतात. भगवंताप्रमाणे जर पुरुष व स्त्री यांच्यामध्ये सारखेच परमात्म तत्व असताना मग हा फरक का? कृपया मार्गदर्शन व्हावे ही चरणी प्रार्थना. अनुग्रहाच्या वेळेला जो मंत्र दिला जातो तो पुरुषांना ओम तत्वम सोहम सहा असा दिला जातो आणि भगिनी वर्गाला श्रीम तत्वम सोहम सहा असा दिला जातो ही वस्तुस्थिती आहे. ही गोष्ट संप्रदाय सुरू झाला तेव्हापासून चालत आलेली आहे. आदिनाथांपासून हा संप्रदाय सुरू झाला आणि संप्रदायाच्या सर्व पुरुषांनी तशाच प्रकारे हा मंत्र पुरुष वर्गाला आणि भगिनी वर्गाला थोडा फरक करून सांगितला. स्वामी स्वरूपानंदांनी स्वामी माधवनाथांनी देखील अशाच प्रकारे हा मंत्र दिला. असं असल्यामुळं मी देखील त्याचं अनुकरण करतो. ओम तत्वम सोहम सहा परंपरेने आलेलं आहे त्याचं अनुकरण मीही करतो. आणि भगिनी वर्गाला श्रीम तत्वम सोहम सहा असं परंपरेमुळं मी करतो. आपण बऱ्याच परंपरा पाळतो. आपण सण वार उत्सव करतो या परंपराच असतात. आपल्या घरामध्ये देखील आपण वेगवेगळ्या परंपरा पाळत असतो. तशा प्रकारे ही एक परंपरेमध्ये असणारी गोष्ट आणि त्याचं परिपालन केलं जातं अशी गोष्ट आहे. या मंत्राचा जो अर्थ आहे तो अर्थ ते परमात्म तत्वच तू आहेस असं जे महावाक्य आहे तत्त्वम असी, त्याच्यातला असी हा शब्द समजा अध्यारूत आहे किंवा कंसात आहे. सद्गुरु शिष्याला ते परमात्म तत्वच तू आहेस असं सांगतात असं आहे. निर्गुण निराकार अक्षर अव्यक्त सच्चिदानंद असं परमात्म तत्वच तू आहेस असं सद्गुरु शिष्याला त्याच्या परमात्म तत्वाकडे किंवा चैतन्याकडे पाहून सांगतात तेव्हा त्याच्या चैतन्याच्या ठिकाणी परमात्मा आहे अशाच बोधाने सांगतात. तिथं स्त्री आणि पुरुष अशा भेदाने ते सांगत नाहीत. ते त्याच्या अंतर्यामी परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याकडे पाहूनच त्याच्या जीव चैतन्याकडे पाहूनच तो शिवस्वरूप आहे असं पाहून त्याला उपदेश करतात. या गुरुमंत्रामध्ये अजून एक महावाक्य आहे. ते महावाक्य म्हणजे सोहम अस्मी. हे महावाक्य तो परमात्माच मी आहे असं सांगतं. सद्गुरूंनी तो परमात्मा तू आहेस असं सांगितल्यानंतर शिष्याचा सद्गुरूंना मिळालेला हा प्रतिसाद आहे. या प्रतिसादाप्रमाणे देखील शिष्य सद्गुरूंना उत्तर देत असताना तो परमात्मा जो निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद तो परमात्माच मी म्हणजे माझ्या ठिकाणी असणारी जीवशक्ती आहे ती जीवशक्ती अबोधात्मक आता परमात्म भावानी भरून गेलेली आहे अशाच प्रकारे शिष्य देखील सद्गुरूंना उत्तर देतो. स्त्री पुरुष भाव विवर्जित हे उत्तर असतं. इथं स्त्री पुरुष भावाचा काही संबंध नाही. सद्गुरु सांगतात तेच तू आहेस आणि शिष्य उत्तर देतो तोच मी आहे. त्याच्यावर सद्गुरु त्याच्याही पुढे जाऊन सांगतात की तो मी आहे असं म्हणताना ज्या मीचा उल्लेख होतो त्या मीला वस्तुत अस्तित्व नाही. सर्वत्र ते परमात्मा तत्वच भरून राहिलेलं आहे सहा. अशा रीतीने तत्वम सोहम सहा असा हा गुरुमंत्र आहे. मुख्य गुरुमंत्र हा आहे. कुठलाही मंत्र म्हणण्याच्या प्रारंभी ईश्वर स्मरणपूर्वक मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे. त्याप्रमाणे ओम हा शब्द लावून या ओम या शब्दानी ईश्वर स्मरण अपेक्षित आहे. ईश्वराला स्मरून तेच तू आहेस तोच मी आहे आणि मीला अस्तित्व नसून सर्वत्र ते परमात्म तत्वच भरून राहिलेलं आहे अशा प्रकारे सद्गुरु शिष्याला उपदेश करत असतात. हा जो ओम शब्द आहे हा ओम शब्द कोणताही मंत्र म्हणण्याच्या प्रारंभी लावण्याचा प्रघात आहे. ओम हा स्वतःच मंत्र आहे. तरी देखील ओम या शब्दाने ईश्वर स्मरण ईश्वराला गोचर करणं हे अपेक्षित आहे. भगवद्गीतेमध्ये ओम तत्सत हे जे ब्रह्मनाम आहे त्या ब्रह्मनामामध्ये ओम या शब्दाने ईश्वर प्रतीत होणं किंवा ईश्वर गोचर होणं अशा प्रकारचा भाव सांगितलेला आहे. त्यामुळं ईश्वराला स्मरून अथवा ईश्वर स्मरणपूर्वक किंवा ईश्वराला ओळखून हा उपदेश केलेला आहे. जसा ओम हा शब्द लावून कोणताही मंत्र म्हटला जातो तसं श्रीम हा शब्द लावून देखील अनेक मंत्र म्हटले जातात हा प्रघात आहे. हा श्रीम शब्द देखील ओम सारखाच ईश्वर वाचक आहे. त्याच्यामध्ये कमी अधिक काही नाही. ओम या शब्दांनी जसं ईश्वर स्मरण होतं तसं श्रीम या शब्दांनी देखील ईश्वर स्मरण होतं. काही मंत्र श्रीम हा शब्द लावून म्हटले जातात, काही ओम हा शब्द लावून म्हटले जातात. तशा प्रकारे श्रीम हा शब्द ओम सारखाच कमी काही नाही. भगिनींना दिला जातो म्हणजे जरासा कमी दर्जाचा आहे असा त्याचा अर्थ नाही. तितकाच ईश्वर स्मरण करणारा असा शब्द आहे. भावार्थामध्ये मात्र फरक आहे. ओम आणि श्रीम याच्या भावार्थामध्ये थोडासा फरक आहे, जरूर फरक आहे. ओम हा शब्द निखळ अथवा टोकाचं अथवा वैराग्यपूर्ण असं ईश्वर स्मरण सुचवतो ओम हा शब्द. आणि श्रीम हा जो शब्द आहे तो शब्द ईश्वर भावना करतो पण संपत्ती सहित लक्ष्मी सहित अशी भावना श्रीम या शब्दामध्ये दडून राहिलेली आहे. जेव्हा लक्ष्मीचं स्तोत्र म्हटलं जातं तेव्हा त्या स्तोत्राला श्री सूक्तच म्हटलं जातं. श्री ही लक्ष्मी आहे आणि लक्ष्मीचं स्तोत्र म्हणजे श्री सूक्त. हे हा श्रीम हा जो शब्द आहे हा शब्द भगिनी वर्गाच्या विशिष्ट मानसिकतेला धरून त्यांना सांगितलेला आहे. पुरुष हा एक प्रकारे संसारामध्ये असतो आणि थोडासा असून अलिप्त असतो. स्त्री एवढा तो संसारामध्ये गुंतलेला नसतो. स्त्रीमधूनच सगळा संसार निर्माण होतो. पुरुष आणि स्त्री हे दोघही, पती आणि पत्नी हे दोघही संसाराला प्रारंभ करतात पण प्रत्यक्षत सर्व संसार स्त्री प्रसवते, स्त्रीमधून निर्माण होतो. तिला आपल्या मुलांविषयी विशेष ममत्व वाटत असत. तिच्यावर दिलेली ती पवित्र आणि नैसर्गिक जबाबदारी देखील आहे. असं असल्यामुळं सर्वांचं आपण परमार्थ करत असताना आणि ब्रह्मभावाला पोचत असताना देखील आपल्या बरोबर जे आहेत कुटुंबीय हे सर्व ऐश्वर्ययुक्त असावेत, हे सर्व खुशाल असावेत अशी तिच्या अंतर्यामी असणारी न कळत भावना श्रीम या शब्दांनी तिला सुचवली जाते. तिच्या मनातच ते असतं म्हणून तिला ते सांगितलं जातं. आणि त्या तऱ्हेने पुरुष हा संसाराकडं थोडासा कानाडोळा करणारा स्त्रीच्या तुलनेने असा असतोच. असं असल्यामुळेच मनमोहन सिंहांनी काय करायला पाहिजे, अमेरिकेनी काय करायला पाहिजे याची जास्त चर्चा पुरुष करताना दिसतो. भगिनी काही पडलेलं नसलं. जगात काही उलट पालट होवो तिला काही त्याच्याशी कर्तव्य नसतं. असं असल्यामुळं स्त्री ही संसारामध्ये लिप्त असल्यामुळं तिचा लिप्ततेचा गुण गृहित धरून तिच्यातून तिला वर काढण्यासाठी म्हणून त्या तऱ्हेने तिला श्रीम हा शब्द. मला एक चिठ्ठी आली बर का. स्वामीजी एकदा म्हणाले होते ओम म्हणजे वैराग्य, पुरुषांना अभिप्रेत, स्त्रीला प्रपंच सांभाळायचा असतो म्हणून श्रीम. मी आता तेच सांगतोय. त्यांचे हे नैसर्गिक भाव असतात. पुरुषाला काही प्रपंच सांभाळायचा नसतो असं नाही पण तरी देखील तुलनेनी त्याची नैसर्गिक भावनाच त्याच्यामध्ये आधारभूत होऊन राहण्याची असते आणि स्त्रीची सगळं शिरावर घेण्याची असते. असं असल्यामुळं त्याचं अर्थ लक्षात घेऊन नव्हे त्यांची मनोवृत्ती लक्षात घेऊन त्यांना अशा प्रकारे ओम आणि श्रीम हे शब्द दिले जातात. मंत्रामध्ये फरक नाहीये मंत्र आहे तत्वम सोहम सहा आणि त्याला जो शब्द लावला ईश्वर वाचक त्याच्यामध्ये फरक आहे त्यांच्या भावनांना धरून. मागच्या रविवारच्या सत्संगात मिलिंददादांनी या प्रश्नाचे उत्तर दिले होते, परंतु त्यांनीच ह्या प्रश्नाचे उत्तर स्वामीजींकडून ऐकायला सर्व साधकांना आवडेल हे सांगितल्याने परत विचारायचे धाडस करत आहे. आता आली पंचायत, मिलिंददादांनी काय सांगितलं तर माहित नाही, त्यामुळे मी सांगितलेलं मिलिंददादांनी सांगितल्यापेक्षा वेगळं असेल तर माझं मग माझीच परीक्षा आता याच्यात होणार. पाणी पितो. आमची मुले हिंदू धर्म म्हणजे काय हे विचारतात. त्यावेळी आम्ही जो हिंदुस्थानात राहतो व जो सगुण व निर्गुण ह्यावर सारखेच प्रेम व श्रद्धा ठेवून जीवन जगतो तो असे सांगितल्यावर त्यांचे समाधान होत नाही, मुलांचे समाधान होत नाही. भगवंतांना जो धर्म म्हणजे स्वधर्म अपेक्षित आहे हेही उत्तर त्यांना दिल्यास समाधान होत नाही. त्यात परत भगवंत यदा यदा ही धर्मस्य म्हणतात त्यावेळी आम्ही क्षणभर गोंधळात पडतो. म्हणजे हिंदू धर्माला ग्लानी येते तेव्हा भगवंत जन्म घेतात की काय, अशा रीतीने आम्ही गोंधळात पडतो असं म्हटलेलं आहे. कृपया भगवंतांचा धर्म व हिंदू या संज्ञेबद्दल मार्गदर्शन कराल का असं विचारलेलं आहे. हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही, हिंदू या नावाचा कोणताही धर्म नाही. प्राचीन वाङ्मयात हिंदू हा कोणताही शब्द नाही. जसं सरळ सरळ इस्लाम किंवा पारशी किंवा ख्रिश्चन हे धर्म म्हणून आहेत तसा हिंदू हा कोणताही धर्म मुळातच नाही. मुळापासून कोणीही हिंदू म्हणून काहीही केलेलं नाही. आपल्या प्राचीन काळी म्हणजे रामायणाचा संदर्भ जरी घेतला तरी देखील राम शिवभक्त होता आणि परत मला काहीतरी आलं श्रीम सारखाच ओमचा अभ्यास मग थांबा मग श्रीम सारखाच ओमचा अभ्यास किंवा जप साधना स्त्रियांनी करावा का, श्रीम सारखाच ओमचा अभ्यास किंवा जप साधना स्त्रिया, श्रीमचा कोणताही जप किंवा साधना नाहीये आणि ओमचा कुठलाही जप किंवा साधना नाहीये. मी सांगितलेलं लक्षात आलेलं दिसत नाहीये. श्रीम या शब्दाचा जो अर्थ भाव आहे, जे भावाचं प्रगटीकरण आहे श्रीम या शब्दानी, ते भगिनी वर्गाच्या विशिष्ट प्रकृतीला धरून तो शब्द दिलेला आहे. आता तसंच ओम भगिनींनी म्हणावा का असं विचारलेलं आहे, तर गुरुप्रतिष्ठ साधनेमध्ये गुरुंनी सांगितलेलं करायचं. हे काही गुरुचरित्र पारायणासारखं नाहीये, मग स्त्रियांनी काय हरकत आहे, महालक्ष्मीचं आम्ही दर्शन घेऊ असा हा प्रकार नाहीये. गुरुप्रतिष्ठ भाव आहे, गुरुप्रतिष्ठ साधन आहे असं असल्यामुळं आम्ही ओम म्हणणार अशी चळवळ करण्यात काही अर्थ नाहीये. साधन ही गुरुप्रतिष्ठ असावी असं असल्यामुळं सद्गुरूंनी जसं सांगितलं तसं करावं असं सरळ त्याचा अर्थ आहे. बरं जाऊ दे, हिंदूवर आपलं चाललेलं आहे. हिंदू या नावाचा कोणताही धर्म नाही आणि हिंदुस्तान या नावाचा कोणताही देश नाही. मात्र मी सांगत होतो की राम देखील शिवभक्त होते आणि रावण देखील शिवभक्त होते. भीष्माचार्य देखील जो ध्वज लावून युद्ध करत होते तोच ध्वज युधिष्ठिराच्या देखील रथावर होता. पूर्वी अशा कोणत्याही प्रकारच्या वेगळ्या संकल्पना किंवा तत्वज्ञान आणि त्याचा धर्म असं झालेलं नसल्यामुळं एकच सनातन धर्म होता, त्याला हिंदू हे नाव नव्हतं, सनातन धर्म होता. आणि त्या सनातन धर्मामध्ये सगळ्या गोष्टी होत्या, म्हणजे द्वैती ऋषी होते, अद्वैती ऋषी होते, विशिष्टाद्वैती होते, निराकार मानणारे होते, आकार मानणारे होते, आणि हे सगळे सनातन धर्मामध्येच मोडणारे होते. सनातन धर्मामध्ये चार्वाकासारखे ऋषीही होते. खरं म्हणजे व्यास मुनींचे शिष्य चार्वाक, पण व्यासांचं तत्वज्ञान आणि चार्वाकांचं तत्वज्ञान याच्यात केवढी भिन्नता आहे, पण तेवढी सहिष्णुता गुरूंच्या ठिकाणी होती की चार्वाक जे काही म्हणत असतील ते चार्वाकांचं मत. आता चार्वाकाला मी डिसओन करतो, माझ्या मतापेक्षा खूप वेगळं काहीतरी बोलतो असं गुरु कधीही म्हणाले नाहीत. एवढंच नव्हे तर आमच्या तत्वज्ञानामध्ये चार्वाकांचं मत जे आहे ते मत देखील प्रमाण म्हणून मानलं गेलं, पुढे ते उडवलं गेलं. भोगवादी जीवनाचा चार्वाकांनी पुरस्कार केला. त्यामुळे इथे यज्ञयाग करणारे ऋषी होते, तर यज्ञयागात काहीही अर्थ नाही असं समजणारे ऋषी होते. या ठिकाणी अक्षर, अव्यक्त, अनिर्देश असं परमात्मा तत्व आणि त्याचीच उपासना करायला हवी असं अव्यक्त मतवादी होते, आणि त्याच्या विरुद्ध व्यक्तोपासक देखील इथं होते. इथं याचा अर्थ या भूतलावर. मी हिंदुस्थान म्हणून बोलत नाहीये, कारण हिंदुस्थानचा नकाशा फार मोठा होता. जर हिंदुस्थान म्हटलं तर अफगाणिस्तानामध्ये हिंदुकुश पर्वताच्या रांगा अजूनही हिंदुकुशच आहे बर का, त्यांनी नाव बदललेलं नाहीये. त्यामुळे हा धर्म सर्वत्र व्यापक पसरलेला होता, आणि या धर्मामध्ये ज्याला हिंदू म्हणता येत नाही अशा सनातन धर्मामध्ये सर्वाचा समावेश होता. या धर्मामध्ये मुस्लिम तत्वज्ञानाचा समावेश आहेच आहे, फक्त जो मूर्ती पूजा करतो तो काफीर आहे आणि त्याला मारावं असं या धर्मामध्ये सांगितलेलं नाहीये. बाकी मुस्लिम तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान या सनातन धर्मामध्ये आहेच आहे, काहीच त्याच्यात चूक नाहीये. मुस्लिम तत्वज्ञान अतिशय चांगलं आहे, फक्त त्यांची हिंसक प्रवृत्ती ज्या वचनांमुळे निर्माण झाली ती महम्मदाला अपेक्षित होती की नाही माहित नाही. की सर्वांवर तो लक्ष ठेवतो, त्याच्या दृष्टीखाली तुम्ही सर्वजण आहात, त्याच्या दृष्टीखाली तुम्ही सर्व आहात ही दृष्टी कायम ठेवा, नमाज कायम रखना असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे तुम्ही जे बोलता, चालता, खाता, पिता, चेष्टा करता, भांडता, ते सगळं त्याच्या दृष्टीखाली आहे असं जर तुम्ही कल्पना केली, अशा भावाने जर तुम्ही राहिला तर तुमचं वर्तन आपोआप सुधारतं, तो तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. पण ही गोष्ट या सनातन धर्मामध्ये आधीच सांगितलेली आहे, मुस्लिम धर्मामध्ये वेगळं काही सांगितलेलं नाही. ख्रिश्चनांनी सांगितलेला जो बंधुभाव आहे तो सनातन धर्मामध्ये आधीच सांगितलेला आहे. जे जे धर्म म्हणून उपस्थित आहेत त्या धर्मांमध्ये जेवढं जेवढं आहे याचं कारण असं की या धर्माला हिंदू हे लेबल पूर्वी नव्हतं, आणि या धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये निर्माण झालेले जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी दुसऱ्यांना आपल्यामध्ये उदारतेने सहज अकोमोडेट करून घेतलं, सहज सामावून घेतलं. मी अद्वैत भावनेचा भोक्ता आहे खरा, पण द्वैती भावनेचा भोक्ता आहे त्याला मारून टाका असं मी कधी म्हणालो नाही. तीही पद्धत असू शकेल हे मी मान्य केलं. अशा प्रकारे सर्व पद्धती असू शकतील त्याच्याकडे जाणाऱ्या हे मान्य करत सनातन धर्म पुढे जात होता। अशा या सनातन धर्माच्या उदात्ततेमुळे ही पद्धती स्वीकारणाऱ्यांच्या अंतकरणात एक व्यापक सहिष्णुता निर्माण झाली, एक बंधुभावाची अशी धारणा निर्माण झाली। त्यामुळे कोणीही इथं जरी आला तरी देखील तो आपला आहे ही भावना निर्माण झाली। तो करत असलेल्या पूजेकडे अथवा प्रार्थनेकडे असे संस्कार झालेल्यांनी कुतूहलाने पाहिलं आणि असं म्हटलं की किती चांगली गोष्ट आहे, कधी नावं ठेवली नाहीत, कधी निंदा केली नाही। प्रश्न तेव्हा आला की जेव्हा अशा सहिष्णू लोकांच्या मध्ये इतर धर्मीय, ज्याला आम्ही धर्म म्हणून आहोत असा अभिनिवेश आहे, अशी मंडळी आली आणि त्यांनी तलवारी हातात घेतल्या आणि तुमची ही व्यापक धारणा बाजूला राहू देत आम्ही म्हणतो तोच धर्म स्वीकारा असं जेव्हा म्हणाले तेव्हा प्रश्न निर्माण झाला। इस्लाम धर्माचा प्रचार तलवार हातात घेऊन झाला, ख्रिश्चन धर्माचा प्रचार बंदूक हातात घेऊन झाला। आज दक्षिण आफ्रिकेमध्ये काळ्या त्वचेचे लोक हे ख्रिश्चन आहेत, त्यांना बंदुकी दाखवून धर्म त्यांचे बदलले गेले। त्यांना धर्म नव्हते, आदिवासी टोळ्या होत्या आणि त्यांची श्रद्धा होती, त्या श्रद्धेपासून त्यांना परावृत्त केलं आणि त्यांना चर्च मध्ये जायला भाग पाडलं। आमच्या इथेही गोव्यात हा प्रयोग झाला, पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला। प्रश्न तेव्हा आला की जेव्हा ही जी विचार प्रवृत्ती आहे हीच सत्य असं माना आणि या धर्मामध्ये या असं कोणी म्हणाले, तेव्हा प्रश्न आला। म्हणून मुस्लिमांच्या सापेक्ष आम्ही हिंदू झालो, ख्रिश्चनांच्या सापेक्ष आम्ही हिंदू झालो, पारशांच्या सापेक्ष आम्ही हिंदू झालो, नाहीतर हिंदू या नावाचा कोणता धर्म नव्हता। हिंदू हा शब्द देखील कसा आला कोणाला माहीत नाहीये। पुष्कळ संशोधन झाली, कदाचित सिंधू नदीवरून हिंदू आला की काय असं कोणाला वाटलं, पण तो शब्द आला खरा। आणि आजही अशा प्रकारची व्यापक भावना ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि आपल्या आपल्या परंपरेला आणि सनातन धर्माला अनुसरून जे वर्तन करत आहेत ते हिंदू म्हणवले गेले आणि आपणही आपल्या स्वतःला हिंदू म्हणवतो याच्यात आता काही शंका नाही। मी जरी सुरुवातीला म्हटलं की हिंदू या नावाचा धर्म नाही आणि हिंदुस्थान या नावाचा देश नाही, तरी आता निश्चित अशी परिस्थिती झालेली आहे की हिंदू या नावाचा धर्म आता आहे आणि हिंदुस्थान या नावाचा देश देखील आहे। कारण हा देश सोडला तर अशा प्रकारची भावना हृदयात धरणाऱ्यांना इतर भूमीमध्ये स्थानच नाहीये। असं असल्यामुळे हिंदूंचा हिंदुस्थान अशा प्रकारे कट्टरवाद देखील आपोआप निर्माण झाला। आपल्या मुलांना आपण समजवून काय सांगायचं याच्यासाठी आपण समजून घेतो आहोत, म्हणून ज्या कोणी आणि खूप साध्या साध्या गोष्टींनी या धर्मामध्ये ज्या अनिष्ट परंपरा आल्या कालांतराने, एखादं अगडबंब असं अशी गोष्ट चालवताना जे लूज एंड्स असतात, गरिबी असते, अशिक्षितता असते, तर ते सॉफ्ट टार्गेट असतं, त्या ठिकाणी त्यांना काहीच फरक पडत नाही। रोज ज्यांना भाकरीची चिंता आहे तर त्यांनी स्वतःला हिंदू म्हटलं काय आणि ख्रिश्चन म्हटलं काय, भाकरी मिळाली म्हणजे झालं। हे धर्म वगैरे गोष्टी देखील ज्यांची टोकाची सात्विक प्रवृत्ती आहे आणि परमात्मा प्राप्ती करता ज्यांना साधना करायची आहे त्यांच्याकरता एकतर आहे, बाकी कोणाकरता नाहीये। बाकीच्यांकरता एक जीवन प्रणाली आहे बस। त्यामुळे सच्चा ख्रिश्चन, सच्चा मुस्लिम, सच्चा हिंदू, पारशी यांच्यात मतभेद काही नाहीयेत. जर सच्चा असेल तर काही प्रश्न नाहीये, नाहीतर मग धर्म बदला अशा प्रकारची भूमिका आपोआप निर्माण होते. कारण आपल्या स्वतःची वाढ करणं, भूमीची वाढ करणं म्हणून भूमी पादाक्रांत करणं, जिंकणं किंवा आपल्या तत्वज्ञानाला मानणारे असे लोक वाढवणं, असे एवढेच पर्याय राहतात, बाकी काय. म्हणून विवेकानंदांनी अमेरिकेत जेव्हा ठणकावून सांगितलं की तुम्ही प्रचारिकी भाषेमध्ये प्रचार करता, आम्ही कधी प्रचारक पाठवले नाहीत. तुम्ही बळजबरीने धर्मांतर करता, आम्ही कधी अशा धर्मांतरावर विश्वास ठेवला नाही. कारण जिथं बळजबरी आहे, बळजबरी देखील इतके परकीय आपल्या देशात आले, फार आश्चर्याची गोष्ट आहे. फार खूप परकीयांचं आक्रमण आपल्या देशावर झालं, मुसलमान राज्यकर्त्यांचं, ख्रिश्चन राज्यकर्त्यांचं असं आक्रमण या देशावर इतका काळ होऊन देखील, तसं धर्म बदल म्हणावा असं झाला नाही, तरी देखील जो ब्रिटिशांनी हा देश म्हणजे या देशातली विविध राज्य संस्थानं जिंकून एक संघ असा प्रदेश निर्माण केला, त्याच्यातला जवळपास 25% भाग काढून टाकायला लागला, पाकिस्तान म्हणून काढून टाकायला लागला, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, जो या देशामध्ये सामंजस्याने राहू इच्छित नव्हता. धर्म म्हणून आम्ही वेगळे राहू अशी त्यांची भावना होती. हा विषय माझा नाही आणि हे व्यासपीठ त्यासाठी नाही. इथं धर्माबद्दल बोललं जाणार नाही, इथं राजकारणाबद्दल बोललं जाणार नाही. प्रश्न आला म्हणून सांगतो आहे, पण तरी देखील एकच विचारसरणी मानणाऱ्या अशा लोकांच्या समोर तुम्ही हिंदू ठरलात हे खरं आहे. आणि आता तुम्ही आपल्या स्वतःला हिंदू मानायला लागलात आणि आहोत, आपण हिंदू आहोत अशा रीतीने आपण मानायला लागलो, ही मात्र खरी गोष्ट आहे. ख्रिश्चन धर्म हा धर्म नाही असं हिंदूंचं मत नाही. मात्र हिंदू धर्म हा धर्म नाही, खरा धर्म नाही असं ख्रिश्चनांचं मत आहे. गडबड अशी आहे, हिंदू धर्म हा खरा धर्म नाही असं मुस्लिमांचं मत आहे, मात्र मुस्लिम धर्म हा खरा धर्म नाही असं हिंदूंचं मत नाहीये. हिंदू हा व्यापक आहे आणि व्यापकता ही त्याची कमजोरी होऊन बसली. कारण ती व्यापकता झाली कशी? व्यापकता ही ऋषी मुनींच्या अंतःकरणामध्ये होती आणि ऋषी मुनीं एवढं उन्नत जीवन नसताना आम्ही फुकटचेच व्यापक होऊन बसलो, असं असल्यामुळे सोशिक होऊन बसलो. न समजता आम्ही धर्माची तत्व देखील न समजता आणि परमात्म्यालाही न जाणता आणि धर्माचं अंतरंग देखील न समजता हिंदू आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो म्हणून आम्ही हिंदू झालो, असं झाल्यामुळं या सगळ्या गडबडी सुरू झाल्या. खरं असं अपेक्षित आहे की घराघरामधून होणं शक्य नाही, पण मानवी जीवनाचं चरम कर्तव्य जे आहे, चरम लक्ष जे आहे, त्याकरता घराघरामधून प्रशिक्षण दिलं जावं, थोडं ध्यान करावं, थोडं नाम घ्यावं. त्यामुळे आमची जी व्यापकता आहे ती भित्र्या लोकांची व्यापकता झालेली आहे. सावरकर म्हणायचे ना, भिरू घाबरट लोकांची सहिष्णुता, असं अशी आमची सहिष्णुता झालेली आहे. या सहिष्णुतेला काही किंमत नाहीये, काही अर्थ नाहीये. त्यामुळं खरं म्हणजे 14 पिढ्यांचे पवाडे गाती ते शहाणे की वेडे अशी आमची परिस्थिती झालेली आहे. याच्या उलट ख्रिश्चन धर्म अतिसंघटित आहे, मुस्लिम धर्म अतिसंघटित आहे. आजही ते धर्म वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, तर हिंदूंना असा प्रश्न पडलेला आहे, कारण हा धर्मच नसल्यामुळं. मुळात हिंदू मनुष्य धर्म वाढवण्यासाठी काही करत नाही, आतापर्यंत त्यांनी कधी केलं नाही आणि इथून पुढे काही करण्याची शक्यता नाही. पण मुस्लिम मात्र धर्म वाढवण्यासाठी आजही खूप प्रयत्न करतो, ख्रिश्चन देखील धर्म वाढवण्यासाठी आजही खूप प्रयत्न करतो. ईशान्य भारतामध्ये हा प्रश्न आहेच आहे की ख्रिश्चन संघटना आणि ऑस्ट्रेलियाकडून आणि वेगवेगळ्या देशांमधून, अमेरिकेसारख्या देशांमधून देखील जे धर्मनिरपेक्ष अशी स्वतःची त्यांची घोषणा आहे, त्यांचा हिडन अजेंडा हा ख्रिश्चनांना अनुकूल असाच आहे. सौदी अरेबिया तर उघड उघड त्यांच्याकडे मक्का असल्यामुळं लोक येतात आणि पुष्कळ पैसा मिळतो, या पैशाचं करायचं काय म्हणून मुस्लिम धर्माचा प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये फंडिंग करतच असतात. आणि गरीब लोक अथवा भाबडे लोक हे त्यांचे सॉफ्ट टार्गेट आहेत. अशा प्रकारे आपली संख्या वाढवण्याच्या नादाला आजही ख्रिश्चन आहेतच आणि आजही मुस्लिम आहेतच. आणि केवळ ख्रिश्चनांच्या समोर आम्ही हिंदू आहोत, केवळ मुस्लिमांच्या समोर आम्ही हिंदू आहोत, कारण हिंदूंमध्ये इतके संप्रदाय आहेत, एकमेकांचं एकमेकांशी आजही जमत नाही, पटत नाही अशी स्थिती आहे, तत्वज्ञानात्मक विरोध आहे, तरी एकमेक आपले आहेत अशी भावना आहे. असं असल्यामुळं धर्म वाढवायचा म्हणजे नक्की काय वाढवायचं हे कोणालाच कळत नाहीये. कोणी असं म्हणतं की वेदोक्त कर्म आहेत तर त्याचा प्रचार करावा, आमच्यातले जे आधुनिक आहेत ते म्हणतात की या कालबाह्य गोष्टी आहेत, यज्ञाचा परत पुरस्कार करता येत नाही, भगवद्गीता सगळे मानत नाहीत, भगवद्गीतेचे जे अर्थ आहेत ते अर्थ देखील प्रत्येक जण आपापल्या परीने लावत असल्यामुळं त्याचे ऑथेंटिक अर्थ हे सर्वत्र मानले जात नाहीत. शैव आणि वैष्णव असा झगडा आहे. त्यामुळे कोणता धर्म वाढवायचा, एकतर वाढवण्याची वृत्ती नाही, आणि कोणता धर्म हिंदू म्हणून खरं वाढवायचा याचं ज्ञान नाही. असं असल्यामुळं हिंदू हा कमी होण्याची देखील शक्यता आहे भविष्यकाळात. भविष्यकाळात अशी एक शक्यता आहे, खूप हळूहळू, इतकं झटपट नाही पण खूप हळूहळू आपल्या देशातला समाज जो आहे तर तो ख्रिश्चन होण्याची खूप मोठी शक्यता आहे आणि मुस्लिम होण्याची खूप मोठी शक्यता आहे. कारण ज्यांना आपण काय म्हणून हिंदू आहोत हेच कळत नाही ते ख्रिश्चन व्हायला सहज तयार होणार आहेत, अशी परिस्थिती आहे. मात्र जे मी म्हणतोय त्यामुळं मी आनंदी नाही की असं चित्र होईल उद्या की आपल्या देशातले खूप लोक ख्रिश्चन होतील. असं म्हटल्यामुळं काही मला बरं वाटतंय असं नाही, पण आत्मग्लानी असलेला हा समाज आहे. हा समाज हळूहळू जिथं जिथं पोकळ आहे तर तिथं तिथं पोखरायला सोपं असतं, त्या तऱ्हेने निश्चित पोखरलं जातं आणि खूप पद्धतशीर प्रयोग. आणि आम्ही केवळ नोकरी उद्योग व्यवसाय आपली प्रॉपर्टी वाढवणं आपल्या मुलाबाळांकरता करून ठेवणं याच्यातच मग्न, धर्माचं कोणाला पडलं इथं, असा हिंदू समाज होऊन बसलेला आहे. अशामुळं हे सगळं होऊ घातलेलं आहे. आज ना उद्या कधीतरी या देशातला हिंदू समाज अजून कमी होईल आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन वाढतील याच्यामध्ये काही शंका नाहीये. न विचारलेलं सांगितलं त्याच्याबद्दल, पण असं होऊ शकेल ही एक भीती निश्चितपणे आपल्यावर आहे. समाजातल्या खूप चांगल्या आणि वैचारिक स्तरावरचा माणूस इतक्यात ख्रिश्चन होणार नाहीये, पण त्याच समाजातला एक विशिष्ट मनुष्य, दारिद्र्याने पिचलेला किंवा वैचारिक दिवाळखोरी ज्याच्यापाशी आहे असा, तो सहज भुलेल आणि ख्रिश्चन होऊ शकेल याच्यात काही शंका नाही, मुस्लिम होऊ शकेल याच्यात काही शंका नाही. कालच माझ्याकडे एक आले ते विश्व हिंदू परिषदेचे एक गृहस्थ आले ते, त्यांनी असं सांगितलं की पुण्यामध्ये मुस्लिम धर्माविषयी एक परीक्षा घेतली गेली त्या परीक्षेला 2400 मुलं बसलेली होती. कॉलेजमधल्या मुलांकरता परीक्षा होती, 2400 मुलं बसलेली होती. बालगंधर्व रंगमंदिरात लेखी परीक्षा होती. एक मुस्लिम धर्म काय आहे याच्याकरता एक पुस्तक दिलेलं होतं, त्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आणि पेपर द्यायचा. तो पेपर देऊन त्याचे मार्क दिले गेले आणि मार्क दिले गेल्यानंतर 23 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बालगंधर्व रंगभूमीमध्ये सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला आणि पहिलं बक्षीस होतं 15,000 रुपये. आणि मुस्लिम धर्माची अधिक माहिती होण्यासाठी असणारा ग्रंथांचा सेट. दुसरं बक्षीस होतं 10,000 रुपये आणि सेट. तिसरं बक्षीस होतं 5,000 रुपये आणि पुस्तकांचा सेट. अशी 3 बक्षिसं दिल्यानंतर 23 पैकी उरलेले 20 लोकांना उत्तेजनार्थ 1,000 रुपये आणि ग्रंथांचा सेट अशा प्रकारे पारितोषिकं देण्यात आली. आणि एक भव्य कार्यक्रम, अतिभव्य कार्यक्रम असा केला गेला. त्या मुलांचं खूप कौतुक करण्यात आलं. आणि या 23 पैकी पहिले 3 विद्यार्थी हे हिंदू आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की जैन जैन ब्राह्मण आणि मराठा या 3 समाजातली जी मुलं आहेत त्यांना मॅक्झिमम बक्षिसं मिळाली. याला बसलेल्या या परीक्षेला बसलेल्या मुस्लिम मुलांना 7 बक्षिसं मिळाली 23 पैकी आणि बाकीची सगळी बक्षिसं होती. आणि ही सगळी उत्तेजनार्थ मिळाली मुस्लिम मुलांना. आणि बाकीच्या मुलांना मात्र अशा प्रकारची बक्षिसं मिळाली. आता हा किती पद्धतशीर प्रयोग आहे. कोणी कधी केलंय हिंदू धर्म म्हणजे काय आहे हे सांगा समजावून. आज हिंदूंची मुलंच विचारतायत की आपला धर्म म्हणजे काय आणि कशावरून आम्ही हिंदू आणि हिंदू होण्यात काय फायदा. अशी आमची घरं असताना इतका पद्धतशीर प्रचार जर कोणी करत असेल तर तो धर्म आज ना उद्या वाढणार याच्यात काही शंका नाही. आज ना उद्या त्याला हा बदल व्हायला फार काळ लागतो. म्हणजे पुढच्या 100 वर्षात ही गोष्ट घडेल, 10-20 वर्षात नाही. ते मला म्हणत होते असे की 27 वर्षामध्ये म्हणजे पुढच्या 27 किंवा 30 वर्षामध्ये आपल्या देशातली 60% जनता ही ख्रिश्चन किंवा मुस्लिम झालेली असेल. मी म्हटलं एवढं मला सांगू नका, माझं जीवन अजून पुढे 30 वर्ष आहे असं मला वाटतं, किंवा निदान 20 वर्ष तरी आहे माझ्या जीवनात मला हे पाहायला लागेल असं सांगू नका. ते म्हणाले माझी तशीच परिस्थिती आहे, पण पुढच्या 100 वर्षात हे घडू शकेल. हे खरं आहे, होऊ शकेल. कोणी चटकन धर्म बदलत नाही, इतकं सोपं नाही ते. पण तरी देखील या धर्मामध्ये काही अर्थ नाही असं जर म्हटलं तर मग दुसऱ्या धर्माचं होण्यात तरी काय प्रॉब्लेम आहे असा विचार हळूहळू प्रसृत होऊ शकतो. त्या तऱ्हेने मुस्लिम कमी पडतील एवढा ख्रिश्चनांचा प्रचार चालूय, मुस्लिम काहीच नाहीत एवढा ख्रिश्चनांचा प्रचार चालूय. तर हे या सगळ्या गोष्टी सनातन धर्म जो आहे त्या धर्माला हिंदू धर्म म्हणून ओळखलं जातं. हा हिंदू म्हणून खरा नसताना बाकीचे धर्म आम्ही या धर्माचे आहोत असं म्हणत असल्यामुळं नाईलाजानी हे सगळे पंथ उपपंथ आम्ही हिंदू म्हणायला लागले, एवढीच परिस्थिती आहे. पण आज मितीला मात्र हे सगळं मानणारे हिंदू आहेत आणि हिंदूंना न मानणारे किंवा असे व्यापक नसणारे वेगवेगळ्या धर्माचे आहेत. आजही हिंदू अतिव्यापकच आहे, हिंदू विचारसरणी खूप व्यापक आहे. हिंदूंमध्येच सगळ्या प्रथा परंपरा झुगारून दिल्या गेल्या. आज अशी परिस्थिती आहे, मी काल सहज टीव्ही लावला तर एक काश्मीरी मुलींनी एक रॉक बँड काढलेला होता आणि एक फतवा आल्याबरोबर त्यांनी माघार घेतली. दहावीतल्या मुली 15-16 वर्षांच्या मुली एक कला म्हणून त्यांनी जे केलं त्याच्यावर त्या मुफ्तींनी जो फतवा काढला त्यामुळे त्यांना ते बंद करायला लागलं. टीव्हीवर सगळे मौलाना आणि मुफ्ती त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांची उत्तरं देताना पुरेवाट होत होती, फेफे उडत होती. त्यांना जे प्रश्न विचारले जात होते ते म्हणत होते की आपल्या घरी आपल्या बहिणींसमोर वाजवावं, समाजामध्ये सगळे लोक चांगले नसतात या मुलींकडे पाहणारे आणि आमच्या धर्मातल्या मुली अशा लोकांच्या समोर उभं राहणं आम्हाला अमान्य आहे, म्हणून यांचा फतवा योग्य आहे असं म्हणत होते. आणि हे असं म्हणत होते की कला आहे, ते म्हणत होते कला कलेच्या जागी तुम्ही माना त्या कलेला, मात्र आम्हाला आमची शुद्धता टिकून ठेवायची आहे. आता याच्यातला खरा विचार कोणता, खोटा विचार कोणता, चांगला वाईट विचार कोणता, ते म्हणाले की आमचं बरोबर आहे. तर हे ज्या कडवटपणाने घडतं तर ती कडवट तो कडवटपणा आणि धर्म वाढवण्याची खटपट अशी जिथं संघटित रीतीने होते आहे असे हे दोन धर्म. कारण बौद्ध धर्म तर आता काही राहिला नाही, चीनमध्ये कोणीही बौद्ध स्वतःला मानायला तयार नाही. त्यांनी आपला वेश टाकून दिला चीनी परंपरेचा, सगळे वेस्टर्नाइज अशा कपड्यांमध्ये असतात आणि धर्म हा उडून गेलेला आहे तिथून, त्यामुळे बौद्ध शिल्लक नाही राहिले म्हणायचे. हिंदूही आहेत आणि नाहीत अशीच परिस्थिती आहे, कोणालाही एकदम सोपं आहे. त्या तऱ्हेने हे दोन संघटित धर्म आणि त्यांचे प्रयत्न, पण ही सहिष्णुता नाहीये, ही मानवता नाहीये, ही संकुचितता आहे. पण संकुचितता जर असेल तर तशा प्रकारे त्यांना विरोध करणारे देखील कोण आहे. असं असल्यामुळं सध्याच्या राजकीय परिस्थितीत स्वार्थासाठी हिंदू या शब्दाचा विविध तऱ्हेने उपयोग होताना दिसत आहे. आमची मुले हिंदू धर्म म्हणजे काय हे विचारतात त्यावेळी याचं कारण हिंदू धर्म म्हणजे काय हे आपल्याला खरंच माहित नाहीये, कुणालाच माहित नाहीये. जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू सगुण निर्गुण, कोणाला सगुण माहितीये कोणाला निर्गुण माहितीये, या तत्वज्ञानाच्या प्रांतात तरुण मुलांना शिरण्याची कुठे इच्छा आहे. भगवंतांना जो धर्म म्हणजे स्वधर्म अपेक्षित आहे तर सगळेच कर्तव्य कर्म करतात, मग हिंदूंचं काय वैशिष्ट्य. म्हणून तरुण मुलांसमोर हे आर्ग्युमेंट टिकत नाही. परत भगवंत यदा यदा ही धर्मस्य असं म्हणतात, ग्लानिर्भवती भारत, म्हणजे हिंदू धर्माला ग्लानी येते तेव्हा मी जन्म घेतो असं त्यांना म्हणायचं का, तर तसंही नाही म्हणायचं. असा असा एकूण हा सगळा प्रकार आहे. हिंदूंना खूप सावध होण्याची गरज आहे हे तेवढंच खरं आहे, कारण हिंदू पुढच्या काळात हिंदू म्हणून किती जगू शकतील 100-150 वर्षानंतर काही सांगता येत नाही. 700-800 वर्ष मुस्लिमांचं आक्रमण झाल्यानंतर या भूमीचा जिथं 25% भाग निघून जातो या भूमीमधून, तर त्याच्यानंतर पुढच्या 2-400 वर्षांमध्ये अजून थोडा भाग निघून गेला किंवा मोठ्या संख्येने लोक धर्मांतर करतील तर काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. दुसरी गोष्ट, या लोकशाही पद्धतीत अशी आहे की हेड काउंट मेजॉरिटी असं असल्यामुळं जर धर्म वाढवला तर सत्तेवर येणं शक्य आहे. याच्या मागं असणारा जो विचार आहे तर त्या विचाराबद्दल आपण साधी माणसं अगदीच अनभिज्ञ आहोत. जर वोटर वाढले त्याचा अर्थ वोट देणारी संख्या वाढली, म्हणून ख्रिश्चन आणि मुस्लिमांचा आटापिटा चाललेला आहे. तर सगळंच शक्य आहे. असं असल्यामुळं वोटर्स वाढवायचे, आणि हल्ली वोटर्स वाढवायचे म्हणजे 10% वाढवायला लागत नाहीत, कारण हिंदू आहेत साधारण या देशामध्ये 80% किंवा 77%, ते एकमेकांविरुद्ध सगळे उभे राहतात. त्यामुळे जे उरलेले आहेत 10-15% त्यांच्याच मताला किंमत आहे, ती एक गठ्ठा पडतात आणि तिथंच फरकांनी निवडून येतो. त्यामुळं मुस्लिम संख्या किंवा ख्रिश्चन संख्या जर अजून काही वाढेल, एकूण 75% झाला हिंदू अथवा 70% झाला, तर 30% हा मोठं मिरॅकल घडू शकतो या देशात असं होईल आणि यामुळं सत्तांतर देखील होऊ शकतं. जे पुढे येणारे प्रॉब्लेम आहेत त्याची आपल्याला आता काही कल्पना नाहीये अशी परिस्थिती आहे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. या विषयावर पूर्वी माझा आवडता विषय आणि या विषयावर बोलायचं नाही असं मी ठरवलं, पण प्रश्न आल्यामुळे बोलतोय एवढंच. हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.